एस्तेर अध्याय 8. त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहुद्यांचा शत्रू असलेल्या हमानाच्या मालकीची सर्व मालमत्ता राणी एस्तेरला दिली आणि मर्दखय राजाकडे आला, कारण त्याचे एस्तेरशी काय नाते आहे ते तिने राजाला सांगितले. राजाला आपली मुद्रा हमानाकडून परत मिळाली होती, ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हमानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले. एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली, ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हमानाने यहुद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्यास विनंती करू लागली. मग राजाने आपल्या सोन्याचा राजदंड एस्तेर पुढे केला. एस्तेर उठली आणि राजापुढे उभी राहिली. ती म्हणाली, जर राजाच्या मर्जीस आल्यास आणि मजवर तुमची कृपादृष्टी झाली असल्यास, जर राजाला ही गोष्ट योग्य वाटली आणि त्यांच्या दृष्टीने मी त्यास आवडले, तर हमदाथा अगागी याचा पुत्र हमान याने सर्व प्रांतातील यहुद्यांचा नायनाट करण्याचे पाठवलेली पत्रे रद्द करणारा आदेश लिहावा, कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश मी कसा सहन करू शकेन? राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेर आणि मर्दखय यहुदी यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, हे पहा, हमान यहुद्यांविरुद्ध होता, म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली आणि माझ्या शिपायांनी त्यास फाशी दिले आहे, कारण तो यहुद्यांवर हल्ला करणार होता. आता राजाच्या नावाने यहुद्यांविषयी दुसरा आदेश लिहा आणि मग त्या हुकमावर राजाची मोहोर उमटवा, कारण राजाच्या नावाने लिहिलेले लेख आणि त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येत नाही. राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले. तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या 23व्या दिवशी हे झाले. सर्व यहुदी आणि भारतापासून कुशापर्यंतच्या 127 प्रांतामधील अधिपती अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयाने दिलेले यहुदांविषयी असलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहुद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले. मर्दखयाने राजा अहश्वेरोशाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहोर करून ती राजाच्या तबेल्यात वाढलेल्या सरकारी वेगवान घोडे यांच्या स्वारांबरोबर पाठवले. राजाने त्या पत्रात सर्व नगरातील यहुद्यांनी एकत्र जमावे आणि स्वसंरक्षणासाठी उभे रहावे, त्यांना जे लोक व प्रांत उपद्रव करतील त्यांच्या सर्व सैन्यांचा स्त्रियांचा मुलांचाही नाश करावा व त्यांना ठार मारावे व त्यांना नाहीसे करावे, त्यांची लूट करून घ्यावी. अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात एकाच दिवशी 12व्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या 13व्या दिवशी यहुद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते. जो लेख हुकूम म्हणून प्रत्येक प्रांतात द्यायचा होता त्याची प्रत सर्व लोकास जाहीर झाली की यहुद्यांनी त्या दिवशी शत्रूचा सूड उगवण्यासाठी तयार राहावे. राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. ते वेळ न गमावता जायला निघाले. राजाचा हाच आदेश शुषण राजधानीतही दिला गेला. मर्दखे राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोशाख घातला होता. त्याची वस्त्रे निळ्या आणि पांढऱ्या रंगाची होती. मोठा सोन्याचा मुगुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शुषण नगरामध्ये आनंदाने जयघोष करण्यात आला. यहुद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्या दिवशी जल्लोषाचे वातावरण होते. ज्या प्रांतात आणि ज्या नगरात राजाची आज्ञा पोहोचली तिथे यहुद्यांमध्ये आनंद झाला आणि त्यांनी भोजन समारंभ करून शुभदिन म्हणून पाळला. त्या देशाचे बरेच लोकही यहुदी झाले कारण त्यांना यहुद्यांची भीती वाटू लागली.